93.5 रेड एफएम वर 10:34 मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत एंड मॉर्निंग नंबर 1 मध्ये बदलाव जरूरी होता है और यही बदलाव रेड एफएम 93.5 पर भी आपको दिखाई देगा, आई मीन सुनाई देगा, हमें दिखाई देगा. As we all know, evening 5 to 9 अब से रेड एफएम 93.5 पे एमएस 935 संभालेगा एक नया लड़का जिसका नाम है अक्षय, जिसने हम सबको काफी परेशान किया हमारे फेसबुक पेज पर. सगळ्याच रेड एफएम आरजेच्या फेसबुक पेज वर तुम्हाला अक्षयची झलक पाहायला मिळाली. पहिले धुंदली धुंदली सी, फिर क्लिअर वाली, सगळं ते टेक्निकल खेळ वगैरे चालले होते. भारी भारी भारी. आजपासून, आज तो दिवस आहे जेव्हा आपल्याला त्याला फॉर द फर्स्ट टाइम ऐकायला मिळणार आहे संध्याकाळच्याला 5 to 9 मध्ये. सो सुनना भूलिएगा. साथ ही साथ आरजे श्रुति एंड आरजे स्मिता, उनके पास कौन से शोज है वैसे तो आप जानते हैं, बट इन डिटेल आपको थोड़ी देर में बताएंगे. अगर आप पहले बताना चाहते हो मुझे तो बता सकते हैं 6601935 पर सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर. चिकन कुकड़ू को फ्रॉम बजरंगी भाईचान, एंजॉय, बजाते रहो.